नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पुण्यात आज सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला. संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञान शाळेचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO इथं सिंह यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर ते नाशिकला रवाना होतील. नाशिकमध्ये स्वदेशी बनावटीच्या तेजस MK-1A या लढाऊ विमानाच्या उत्पादनाच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन तसंच ओझर मिनी स्पार्ट टाउनशिपचं उद्घाटनही राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. जागतिक स्तरावर आपला देश सकारात्मक आत्मविश्वासाने पुढे जात असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज फरारांचे प्रत्यार्पण आव्हाने आणि रणनीती या परिषदेत ते बोलत होते. आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. आपण भारतात भ्रष्टाचार गुन्हा आणि दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबलं असून भारताबाहेर राहून जे अशी सगळी कारस्थानं करतात त्यांच्याबद्दलही देशाचं शून्य सहिष्णू धोरण असल्याचं शहा यांनी नमूद केलं. सध्या भारताशी संबंधित 300 अधिक प्रत्यार्पण प्रकरणं विविध देशांमध्ये प्रलंबित आहेत. या गुन्हेगारांना परत आणण्यासाठी कायदेशीर आणि धोरणात्मक उपायांवर या संमेलनात सखोल चर्चा होत आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG स्थापना दिवस आज साजरा होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यानिमित्त NSG कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. देश रक्षणासाठी त्यांनी दाखवलेलं शौर्य आणि बलिदानाने राष्ट्राचं रक्षण करून अविचल पराक्रम आणि त्यागाचा सुवर्ण मानक स्थापन केला असल्याचं शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसनं आज 22 उमेदवारांची यादी जाहीर केली. तसंच JDU आपली 101 उमेदवार घोषित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आजपासून बिहारमध्ये प्रचारात सहभागी होत आहेत. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील प्रसारण वेळ वाटप करण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. आयोगानं या पक्षांना मोफत प्रसारण आणि त्याच्या वेळेसाठी डिजिटल व्हाउचर वाटप केले आहेत. या अंतर्गत प्रत्येक पक्षाला दूरदर्शन आणि आकाशवाणीवर 45 मिनिटांचा निश्चित वेळ देण्यात येणार आहे. जागतिक अन्न दिवस आज पाळण्यात येतो. अधिक चांगलं अन्न आणि अधिक चांगलं भवितव्य यासाठी सहयोग ही यंदाच्या दिवसाची संकल्पना. आज आपण केवळ अन्नच नाही तर भारताच्या लोकांना पोषण देण्याचा आणि जागतिक अन्न भविष्याचं नेतृत्व करण्याचा संकल्प साजरा करत आहोत असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. इतर मागास वर्ग OBC खासगी क्षेत्रातही आरक्षण मिळायला हवं अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. आणखी 2 ते 3 राज्यात पक्षाच्या जागा निवडून आल्यास RPIला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. येत्या 8 मार्च रोजी पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेऊन फारसा फायदा होणार नसल्याचं मत आठवले यांनी व्यक्त केलं. मुंबई विद्यापीठातल्या डॉ बाबासाहेब आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात डॉ आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन केलं जात आहे. काल नवी दिल्ली इथं मुंबई विद्यापीठ आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉ आंबेडकर फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यावेळी उपस्थित होते. या केंद्राच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्याय, समता, मानवी हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाशी निगडीत विचार शैक्षणिक आणि धोरणात्मक पातळीवर प्रसारित केले जातील. देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या वतीनं Sardar@150UnityMarch या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ 26 नोव्हेंबर रोजी तर राज्यात या मोहिमेचा शुभारंभ 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मोहिमेत राज्यातल्या जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होण्याचं आवाहन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकवटे यांनी केलं. यासंदर्भात त्यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत माहिती दिली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचं रुंदीकरण करून काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीनं या मार्गावरचं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10